नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरी सुरज कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोयचे भाजपा फुडारी आता दिल्लीत लोकसभा वेंचणुकेच्या प्रचाराक गुंतल्यात. मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेततानाडे दिल्लीच्या खाची कोनशांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराक सभा घेतात तशेंच दारोदारी प्रचार करतात. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांची काल नवी दिल्लीत मॉडेल टाउनात सभा जाली. वैश्य अग्रवाल समाजान ही सभा घडोवन हाडिल्ली. भाजपाचे चांदनी चौक उमेदवार प्रवीण खंडेलवाल हांच्या प्रचारा खातीर मुखेलमंत्र्यांची ही सभा जाली. भाजपाचे थळावे फुडारी आनी कार्यकर्ते मोठ्या संख्येन प्रचारसभेत वांटेकार जाल्ले. कालच्या दिसा मुखेलमंत्री प्रमोद सावंत अस्तंत दिल्लीचो खासदार सय रावत हांच्या प्रचारा खातीर रोड शोत वांटेकारूय जाल्ले. राजधानी दिल्लीत भाजपाक मेळपी उत्साहीत टेक्याचेर मुखेलमंत्र्यांनी खोस उक्तायला. गोय प्रदेशाध्यक्ष सदानंद शेततानाडे हांणी ते आदी दिल्ली दक्षिण मतदारसंघात केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांचे प्रचारसभेविशी प्रचार केलो. इतले मजगती गोय प्रदेश काँग्रेसच्या फुडाऱ्यांचेरूय हेर राज्यांनी लोकसभा प्रचाराची जबाबदारी आयल्या. गोय प्रदेश काँग्रेसीचे आदले अध्यक्ष गिरीश चोडणकर हांकां जालंधर मतदारसंघाचे खासा निरीक्षक म्हण जबाबदारी दिल्या. काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी एका आदेशावरवी खासा निरीक्षकांची नेमणूक केल्या. अंदूसावन गोय सरकार नवे येते सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपी लागू करता. फुडल्या शिक्षणीक वर्सा सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण तिसरी आनी धावे खातीरूय लागू जातले. वर्स 2027-28 म्हळ्यार सगळ्या येत्तांक राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातले अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार हांणी खबराकारांकडे उलयताना दिली. सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांक मेळप चालू आसा. आता नवेक आदी सारख्यो तीन भाशा आसतल्यो मात तांचो दर्जो समान आसतलो. पयली दुसरी तिसरी भाशा अशें आसचे ना. नवेक राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करपाविशी ते काल खबराकारांकडेन उलयले. सरकार सगळ्या शाळांचो शिक्षणीक आनी मुळाव्या सुविधांचो दर्जो उंचावंक पावला उखलता. नवे सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण चालीक लावपी गोय पयले राज्य थारतले. नव्या धोरणा प्रमाण पर्यावरण शिक्षण, वेवसायिकी शिक्षण, अर्थिक शिक्षण, संगीत कला शिक्षण अभ्यासक्रमाचे भाग आसतले अशें सचिव लोलयेकार हांणी सांगले. बार्देस आनी दिवचल तालुक्यात आयज आनी फाल्यां 22 आनी 23 तारखेर उदका पुरवण मर्यादीत आसतली. असनोळा उदका पुरवण प्रकल्पात आयज वेगवेगळी दुरुस्ती आनी देखभालची कामां आशिल्ल्यान पुराय बार्देस तालुको आनी दिवचल तालुक्याच्या कांय वाठारांनी आयज आनी फाल्यां उदका पुरवण मर्यादीत आसतली अशें भौशीक उदका पुरवण खात्यान कळीत केला. पावसाळ्यात वीज पुरवण सुरळीत राखूंक लायटीचे खाते सज्ज आसा अशी माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी दिल्या. काल पणजे एका हॉटेलात तांणी लायटीच्या खात्याच्या उंचेल्या अभियंत्यांची पावसाळ्याच्या नदरेन खात्याचे तयारीविशी विभाग आनी तालुको पांवड्यार नियाळ बसका घेतली. ते उपरांत वीज मंत्री खबराकारांकडेन उलयत होते. अंदू वीज खात्याच्या लायन कर्मचाऱ्यांक गरजेचे किट आनी आवता आदेश दिल्यात. खेरीज ट्रान्सफॉर्मरूय नवे बसून वीज पुरवणीची ताक वाडयला. हे गजाली वरवी लोकांक शक्यतो त्रास जावचे ना हाची जतनाय घेतल्या. नवे घाल्ले 50% बंच केबलांची वाट लागल्या ते काढून उडयल्यात. खात्याक 150 कोटींचे लुकसाण जाला ते विशीं चौकशी चल्ल्या अशी माहिती वीज मंत्र्यांनी दिली. लायटीचे वीज पुरवणीचे प्रस्न जाग्यार घालूंक आनी 2 वर्सां तरी वतली. अंडरग्राउंड वीज पुरवण वेवस्था पुराय जाली काय चर्चे प्रस्न सुटावे जातले अशें मंत्र्यांनी सांगलां. गोयात तमनार वीज पुरवण प्रकल्पाच्यो मुळाव्या सुविधांचो वाड 90% पुराय जाला. येता ते ऑगस्ट म्हणल्यार सगळे काम पुराय जातले अशी माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी दिल्या. वाडटी विजेची मागणी पळयल्यार गोंयकारांक तमनार सारख्या वीज प्रकल्पांची खूप गरज आसा. कर्नाटकान आपल्या प्रदेशाभितर प्रकल्पाक मान्यताय दिवंक ना. खरे जाल्यार सुपासावन अलमोरातल्यान फोंड्या मेरेन पयलीच एक पोरणी वीज वाहिनी आसा. ती वरवी व्हडले लुकसाण करिनासतना तमनार लायन कर्नाटकांतल्यान येवंक शकता हे आमी सर्वोच्च न्यायालयाक दाखोवन दिला. न्यायालयानय ते मान्य केला. देखून कर्नाटकान हे विशी सकारात्मक विचार करपाची गरज आसा असे गोयचे वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगला. करमणेच्या तिनकेश कौशिकान गोयचे नाव वयर काढला. ताच्या पायचे 3 फावट एम्प्युटेशन शस्त्रक्रिया जाल्ले आसतना लेगीत शारिरीक अपंगत्वाकडेन हार मानिनासतना तिनकेशान माउंट एव्हरेस्ट शिखर गाठपाची कामगिरी केल्या. अख्ख्या संवसारात माउंट एव्हरेस्टाचे शिखर गाठपाची विक्रमी कामगिरी करपी तो पयलो ट्रिपल एम्प्युटी थारला. आपले कामगारीविशी माहिती तिनकेशान काल स्वतः खबराकारांकडेन पणजे उलयताना दिली. बरोबर गोय डिजेबिलिटी राईट्स संघटनेचे पदाधिकारी आशिल्ले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.